सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूँ अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूँ आप सभी का सुपर डुपर हिट गानों के बाद। एखादा मुलगा किंवा एखादा पुरुष पहाटे 4 वाजेपर्यंत जरी ऑनलाइन असला तरी चालतो आम्हाला, का तर तो चॅट करतोय, तो मुलगा आहे, तो पुरुष नाही का। पण एखादी मुलगी किंवा एखादी महिला रात्री बिरात्री ऑनलाईन दिसली की मात्र आपल्या पोटामध्ये दुखायला लागतं, नाही का। म्हणजे ही महिला रात्री ऑनलाईन कसं गाय, मग तिच्याबद्दल बरंचसं गॉसिप होतं। आज मी तुम्हाला याच्याबद्दलच विचारलं की एखादी महिला किंवा एखादी मुलगी रात्री बिरात्री ऑनलाईन दिसली फेसबुकला व्हॉट्सअपला की लोक तिच्याबद्दल गॉसिप करायला लागतात का। मला एक जेंटलमॅनचा फोन आला, ऐकूयात कोण आहे फोन लाईनवर आणि काय म्हणतायत।
जीतू,
ओके जीतू, आजकाल जर का एखादी मुलगी रात्री बेरात्री ऑनलाईन राहिली तर लोक तिच्याबद्दल गॉसिप करायला लागतात का।
हो सर, मी माझ्याबद्दलच म्हणतोय, कारण की माझं आंतरजातीय लव्ह मॅरेज झालेलं आहे 2014 मध्ये आणि माझी मिसेस ही ती रातभर ऑनलाईन राहते। तर त्याच्यामध्ये आमच्या लग्नाच्या वेळेस जो एक विकनेस होता, मी त्याचं नाव नाही सांगू शकणार तुम्हाला, पण होता एक विकनेस आणि तोही मॅरिड आहे, पण रातभर तो म्हणजे तिच्यासोबत। एखाद्या वेळेस तिने विचारलं की बाबा त्याला की बाबा कुठे आहात आपण, असं सर कॉमन विचारतात ना, काय चाललंय काय नाही। तर तो त्याच्या म्हणजे ऑनलाईन चॅटिंग मध्ये सांगत असतो तिला, पण माझ्या मित्राची जी मिसेस आहे ती सध्या PhD चालू आहे तिची,
ओके,
एवढं शिकलेले असून सुद्धा ती म्हणजे माझ्या मेसेजवर संशय करून मलाच फोन करून बोलते की बाबा जितू भाऊ तुमच्या बायकोला आवरा आवराचं काय, म्हणजे आता याच्यामध्ये महिला स्वातंत्र्य आहे आणि पुरोगामी विचाराचे, त्यामध्ये जर तुम्ही असं बोललं तर चुकीचं ना ते।
म्हणजे मला एक कळत नाही की लोकांची विचार करण्याची जी काही पद्धत आहे ती एवढी छोटी कशी असू शकते। म्हणजे एका वर्डनं जर का विचारलं की कसे आहात किंवा कुठे आहात, त्यातनं तुम्ही असा कसा विचार करू शकता समोरच्याबद्दल।
हो मग मला त्याच गोष्टी तो वाईट वाटलंय, पण ती त्यावरही नाही थांबता ती माझ्या कझनला गेली, कझनकडे म्हणते की बाबा जितूची मिसेस रातभर ऑनलाईन राहते, माझ्या मिस्टर सोबत चॅटिंग करते, अरे बाबा तू आधी तुझ्या हसबंडला आवर ना, मग तो ती कशा चॅटिंग करेल।
म्हणजे एक महिला असून तुम्ही दुसऱ्या महिलेबद्दल असं बोलताय, तुम्हाला थोडस विचार करायला पाहिजे की एखादी महिला रात्रभर ऑनलाईन असली म्हणून काय झालं, है ना।
हा हा हा, आणि मला त्याच्यावरती बंधनही करायला लावलंय, म्हणजे माझा जो कझन आहे ना मोठा भाऊ, तो मला म्हणे अरे जास्तच फॉरवर्ड होते म्हणे तुझे मिसेस। अरे म्हणलं फॉरवर्ड कसलं, मला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्वातंत्र्य तिलाही आहे।
बरोबर बरोबर, पण मला तुमची एक गोष्ट आवडली जितू, की तुम्ही तुमच्या बायकोला सपोर्ट करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे।
हो नाही, आता सर आमचं म्हणजे एकमेकांवरती प्रेम आहे, आता तर ते 9 वर्षापूर्वीच आहे, पण मी जर तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, ती सगळं सोडून माझ्याकडे आली म्हणलं मला तिच्यावर तर भरोसा ठेवावा लागेल ना।
याला म्हणतात रिअल जेंटलमॅन। जी हा जितूजी का, मतलब मुझे मला खरंच खूप छान वाटतं की अशी हजबंड पण आहेत आपल्याकडे जी आपल्या बायकोला सपोर्ट करतात, पण तिकडेच त्या महिलेबद्दल मला खूप जास्त वाईट वाटतं की ती महिला असून सुद्धा दुसऱ्या महिलेबद्दल असा विचार करते। सो आज मी तुम्हाला विचारलंय की एखादी मुलगी किंवा एखादी महिला रात्री बेरात्री फेसबुकला व्हॉट्सअपला ऑनलाईन असली की लोक तिच्याबद्दल गॉसिप करायला सुरुवात करतात का। नांदेड तुम्ही मला फोन करायचा नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 हे मेरा नंबर। तब तक एक गाना आपके पास आ रहा है बाजीराव मस्तानी मूवी से पिंगा कपूरी पिंगा, ऐकवतोय थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफ एम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।